गृहलक्ष्मी जेथे प्रसन्न तेथे राहील शांति वसती सतेथे अनंत सती राशी सुखाचा सार्यान सकलाम्यावयाचा रहस्य जरी हे समजून घेता चित्ती समाधान काही न तोटा दुसऱ्याशी तुलना कधी ना करावी पदरी पडे त्या तृप्ती असावी आचार अपुला असा असावा आदर्श त्याचा सकला निघावा खुर्ची ही अपुली खाली करावी जागा ही थोडी इतरास द्यावी नवासनी ही सुखी असावे गतस्मृतींना मनी उजळावे संसार पुढल्या पिढीचा पहावा डोळ्यात आनंद भरुनी वहावा माझे हे माझे कधी ना वदावे ईशाच्या चरणी तल्लीन व्हावे चुकलेल्या कार्या क्षमा करावी गतकार्य इतिहास जमा करावी फुला परी हे आयुष्य पुले ठाऊक नाही किती आखलेले अपुल्या हती नाही त्याची ही दोरी बसला से तो वरती मुरारी वदते न माझा मनीचे काही मुखी नित्य माझा सखा तोच राही.